या समारंभाचे अध्यक्ष, माझे नागपूर महानगर निगमचे अध्यक्ष पन्नालालजी देशराज, श्री कन्नमवारजी आणि बंधू आणि भगिनीनो, आपल्या या सत्काराबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. आपण ज्या सद्भावना माझ्या संबंधानं दाखवल्यात त्या सद्भावना संबंधानं मी आपला आभार मानण्यासाठी आता इथं उभा राहिलो. या सगळ्या समारंभाच्या पाठीमागची जी भावना आहे ती भावना मैत्रीची भावना आहे, जिव्हाळ्याची भावना आहे. आणि म्हणून माझ्यासारख्या माणसांनी या भावनेबद्दल एवढेच उद्गार काढले पाहिजे आहेत की आपण ही जी भावना ठेवत आहात ती की एका व्यक्तीसंबंधीची भावना नाही. माझ्यासारखा एक कार्यकर्ता जेव्हा या जबाबदाऱ्या अंगावरती घेतो त्या जबाबदाऱ्या काही प्रेरणा आमचा एक सेवक म्हणून त्या जबाबदाऱ्या अंगावरती घेत असतो. आणि जेव्हा आपण या निमित्तानं माझ्या संबंधीच्या सद्भावना दाखवत आहात त्या सद्भावना त्या प्रेरणा संबंधीच्या सद्भावना आहेत असं मी त्याचा अर्थ मानतो. व्यक्तिपूजेचा मी विरोधी होतो आणि मी गेल्या वर्षी माझे बंधूवत स्नेही माझे मित्र श्री वसंतराव पाटील यांनी माझा एका ठिकाणी असा सत्कार केला तेव्हा मी सांगितलं की मी नाही फसू इच्छित आता यापुढच्या ह्या वैयक्तिक सत्कारामध्ये. परंतु शेवटी प्रेमामध्ये आपल्या नागपूरच्या मित्रांच्या प्रेमामध्ये परत फसलो. मी माझं यासंबंधी पूर्वीचं मत जाहीर केलेलं काही बदललेलं नाही. म्हणून सकाळी सांगितलं की माझं मत मी काही बदललेलं नाही पण माझ्या मताप्रमाणे सुद्धा मी आता चूक करून राहिलो पण प्रेमामुळे फसून चूक करतो एवढा त्याचा खरा अर्थ. मी माझ्या मित्रांना सांगेन की आपण काही गडबड करू नका. जी काही मुर्दाबाद म्हणणारी माणसं आहेत त्यांना परवानगी आहे कारण मी मागे सांगितलं होतं आणि आजही मी आता सांगू इच्छितो की मी अगदी न्यायाचा तराजू धरून माझं स्वतःचं वजन करून घेणार आहे. जिंदाबादचंही वजन मी करणार आहे आणि मुर्दाबादचंही वजन करणार आहे. जे माझ्या पत्रात राहील ते माझं शिल्लक शेवटी राहणार आहे. मी काही फार हार घातले म्हणून काही फार असं बिघडून गेलो नाही किंवा कोणी मुर्दाबाद म्हटल्याने बिघडूनही जाणार नाही. माझे धन्यवाद आहेत मुर्दाबाद म्हणणाऱ्यांना कारण मुर्दाबाद म्हणणाराही माझी आठवण करतोय असा त्याचा खरा अर्थ आहे. मी या मुर्दाबादाच्या गोष्टीत तर फार वेळ गेलोय साहेब. आगीत तर फार जाण्याची माझी सवय आहे. मला राग आहे, माझा राग संपला. मला सुद्धा पुष्कळ माझा राग येतो स्वतःच की मला राग काही येत नाही. तेव्हा मी सांगितलं की जे जितके जास्त मुर्दाबाद म्हणतात तितका माझा जास्त विजय होतो असा माझा आतापर्यंतचा अनुभव आहे. ठीक आहे पण माझ्या तुम्हाला संबंधी राग नाही. आज खूप माणसं प्रेमानं तुम्ही जमला तर माझे चार गोष्टी मला सांगितल्या पाहिजे. पहिल्या काही औपचारिक गोष्टी सांगतो. हे मला इथं आपण एक थैली दिली. आता ती काही थैली त्यात मला खुलासा करू द्या की ही थैली मुख्यमंत्र्याला दिलेली नाही. मुख्यमंत्र्याला दिलेली थैली सरकारी तिजोरीत जाते. तेव्हा आपण ही काँग्रेस संघटनेकरता यशवंतराव चव्हाणांजवळ दिलेली थैली आहे ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे शब्द मगाशी मी आबासाहेब मुख्यमंत्र्यांना थैली दिली म्हणून मी त्या नाही म्हणत होतो त्याचा खरा अर्थ हा होता की यशवंतराव चव्हाणांना थैली काँग्रेस संघटनेच्या कामाकरता दिलेली आहे आणि ती तिचा काय पुढचा व्यवहार आहे तो मला जाहीर केला पाहिजे असता. या संबंधानं एक 5 लोकांची कमिटी नेमायचं मी ठरवलंय. त्या कमिटीमध्ये प्रांताध्यक्ष आबासाहेब खेडकर असतील, कन्नमवारजी असतील, शहर काँग्रेसचे अध्यक्ष गावंडे असतील आणि हनुमान प्रसाद नेवटियाजी असतील आणि मीही राहणार आहे आपल्या परवानगीनं. या 5 लोकांची ही कमिटी नागपूर शहरातल्या काँग्रेस संघटनेच्या कामासाठी याचा नियोग करेल आणि हे पैसे प्रदेश काँग्रेस कमिटीच्या जवळ राहतील आणि याचा हिशेब याचा तपशील नागपूरच्या जनतेला देण्याकरता म्हणून ही कमिटी बांधलेली राहील. ही गोष्ट मी आता इथं जाहीर करू इच्छितो. आणि म्हणून तुम्हा सर्वांच्या साक्षीने नागपूरच्या जनतेने दिलेली ही थैली मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांच्या हवाली करून मतमुक्त होणार आहे माझं पहिलं काम. तर मी आबासाहेबांना विनंती करेन की त्यांनी ही थैली जनतेची थैली माझ्याकडून परत घ्यावी. एक काम यातनं मी मुक्त झालो. दुसरं काम, बहुउद्देशीय क्रीडांगण जे नागपूर कॉर्पोरेशननी सुरू करायचं ठरवलं या पटवर्धन मैदानावरती, त्याबद्दल मला दोन शब्द सांगितले पाहिजे की हे एक चांगलं काम सुरू होत आहे. नागपूर शहरामध्ये काहीसे मतभेद होते थोडेफार आजही आहेत. काही लोक मला तज्ज्ञ लिहितात की एवढी जागा आहे ही गेली आली म्हणजे काय होईल, इतर सगळ्या देशामध्ये अशा तऱ्हेची स्टेडियम शहराच्या बाहेर असतात, अशा अनेक तज्ज्ञांचे विचार तर आले आहेत. पण मी सगळ्या तज्ज्ञांचा विचार केला तर माझं तज्ज्ञांच्या बाबत आदराची भावना आहे, पण तज्ज्ञांचा सल्ला महत्वाचा असतो. ऐकावे जगाचे करावे मनाचे हा समर्थांचा सगळ्यात मोठा तज्ज्ञ सल्ला मला मंजूर आहे. असं आहे की मोठ्या जगातल्या सगळ्या देशांचं सांगणं ठीक आहे, पण मी माझ्या देशातलं जे पाहतो त्यामध्ये गरीब लोकांचा देश आहे अजून हा. संबंध शहरातून बाहेर चार चार मैल प्रवास करून जाण्याची साधनं नाही त्या लोकांच्याकडे. अमेरिकेमध्ये सांगतात अमेरिकेतल्या प्रत्येक माणसाजवळ मोटर गाडी आहे, तर तो चार महिन्याचा प्रवास करून येतो स्टेडियमचा खेळ पाहायला जातो. आमच्या मुंबई शहरामध्ये त्या उत्तरेच्या बाजूला दक्षिणेच्या बाजूला म्हणजे फोर्टच्या बाजूला माणसं म्हणजे मुंगीसारखी लागलेली असतात. सगळं हिंदुस्थातला अत्यंत प्रसिद्ध स्टेडियम त्या भागात आहे ब्रेबोल स्टेडियम. गाड्यांची रांग आणि माणसांची रांग त्या रांग लागलेली असते. तेव्हा हे ठीक आहे की नवीन तऱ्हेची योजना करावी. शहर जर मला नवीन वसवायचं असतं, नागपूर शहर अगदी कोऱ्या पाटीवरती जर शहर वसवायचं असतं, तर सुंदर शहरी मी सुंदर ठिकाणी स्टेडियम बसायला सल्ला दिला असता. पण तसं नाही करायला तुम्हा मला जागा. अमेरिकेसारखा जर हिंदुस्थान संबंध देश जर पुन्हा वसवायचा असता, तर अलकावती नगरी जशी वसली तसा हिंदुस्थान तुम्हाला मला परत वसवता आला असता. पण प्रश्न असा आहे की हजारो वर्षापूर्वी तुमचे माझे पूर्वज या देशामध्ये येऊन राहिले आहेत, त्यांनी घरं केली आहेत, परंपरा केली आहेत, घराणी निर्माण केली आहेत, गावांचे अभिमान आहेत, प्रदेशांचे अभिमान आहेत, म्हणून संकट तर निर्माण होऊन राहिलेत असतात. तेव्हा हे सगळं गृहित धरून तुम्हाला मला चाललं पाहिजे आहे. तेव्हा पटवर्धन मैदान इथं आहे गावाच्या मैदानावरती, इथं जर सोय झाली तर फार बरं असा मी निर्णय घेतला आणि या कॉर्पोरेशनच्या ताब्यामध्ये ही जागा दिलेली आहे. या बाबतीमध्ये त्यांनी काम करायचं कबूल केलेलं आहे, बरी गोष्ट. महाराष्ट्र सरकारनं काय मदत करायची न करायची याचा निर्णय ते नंतर घेणार आहे ही गोष्ट मला आत्ता सांगितली पाहिजे आहे. म्हणजे महाराष्ट्र सरकार, कारण त्याचा निकाल लेजिस्लेचरला घ्यावा लागेल. नुसतं मुख्यमंत्र्याच्या मनामध्ये आलं की झालं असं होत नाही. म्हणून त्याची काही पद्धती आहे त्या पद्धतीकरता त्याचा उल्लेख करतो. पण एक फार चांगली गोष्ट होती आहे. मला आपल्याला सांगायचं आहे की नागपूर शहराचा अभिमान असणाऱ्या माणसानं सांगायचं की नागपूर शहर ही राजधानी या 300 वर्ष आहे आणि चांगली गोष्ट होती आणि महत्वाची गोष्ट होती, एक अत्यंत महत्वाचं ठिकाण आहे. पण मला आपल्याला सांगायचं आहे की नागपूर शहराचं म्हणून जे महत्व आहे ते महत्व गेल्या चार वर्षामध्ये वाढवण्याचा आम्ही खऱ्या अर्थानं प्रयत्न करतो आहोत असं मला आपल्याला आग्रहाने सांगायचं. की जिथं असणारी काही शहराचं एक स्वरूप जे असतं ते निव्वळ ते गव्हर्नर राहतो आणि मंत्रिमंडळ राहतं आणि बंगल्यावरती खेटा घालणाऱ्या लोकांची जरा जास्त सोय होती म्हणजे राजधानीचं स्वरूप नाही त्याला म्हणताय. राजधानीचं स्वरूप म्हणजे प्रत्येक माणसाला वाटलं पाहिजे की मी कुठच्या राजधानीमध्ये राहतोय. सगळी साधनं, विद्येची साधनं भरपूर आहेत, खेळाची साधनं आहेत, जीवनाची नित्यनैमित्तिक साधनं आहेत, उत्तम रस्ते आहेत, उत्तम बागा आहेत. अशा तऱ्हेची परिस्थिती नागपूर शहरामध्ये एक प्रकारचं मॉडर्न सिटी ज्याला म्हणता येईल असं नागपूर शहर आधुनिक शहर हे बनावं अशा तऱ्हेचा प्रयत्न मी करतो आहोत. आणि मला अभिमानानं सांगायचं आहे की आता नुसतं नागपूर शहर राजधानी नाही तर महाराष्ट्राची एक राजधानीही ती आता बनत आहे. तेव्हा या नागपूर शहराच्या वाढीत आम्हाला अत्यंत जिव्हाळ्यानं पाहायचं आहे आणि इथं होणारं हे मैदान हे एक हिंदुस्थानातल्या चांगल्या मैदानापैकी मैदान व्हावं अशी माझी इच्छा आहे. बहुउद्देशीय असं मल्टीपर्पज असे स्टेडियम होत आहे आणि त्या बाबतीमध्ये त्या या नगर निगमच्या महापौरांनी यामध्ये जे एक प्रकारचं इनिशिएटिव्ह घेतली, एक नेतृत्व घेतलं त्याबद्दल मला त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आणि त्यांना मला सांगायचं आहे की नागपूर शहराची शान वाढवण्याकरता म्हणून तुम्हाला जे जे प्रयत्न करायचे असतील त्या प्रयत्नामध्ये तुम्ही आगे राहा, तुम्ही पुढे राहायचा प्रयत्न करा. अर्थात त्याची जिम्मेदारी कॉर्पोरेशन उचलायची तयारी ठेवली पाहिजे आहे. नुसत्याच योजना आणि जबाबदारी महाराष्ट्र सरकारच्या खजिन्याची अशी वाटणी करू नका, थोडी त्याची जिम्मेदारी घ्या. आणि ती जिम्मेदारी घेण्याचा तुम्ही जर प्रयत्न हिंमत दाखवाल तर हिम्मत करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे परमेश्वर येतो. मग महाराष्ट्र सरकार येत काय फारसं आश्चर्य मानायचं कारण आपल्याला वाटायचं काय आवश्यकता नाही. आणि म्हणून या मैदानाची आपण वाढ करा. मी मला अतिशय आनंद वाटतो की आपण माझ्या हस्ते ह्या मैदानाचं उद्घाटन आता करून घेतलं. माझे धन्यवाद आहेत त्याच्यासाठी. या प्राथमिक दोन गोष्टींचा खुलासा करणं आवश्यक होता. आता या माझ्या सत्कारासंबंधाने मी काय बोलू. आता सत्कारासंबंधाने माझे मित्र लक्ष्मण शास्त्री जोशी त्यांनी चार विचार मांडले. जस्टिस न्यायमूर्ती नियोगी सारख्या एका वयोवृद्ध ज्ञानवृद्ध माणसानं आशीर्वाद दिले. आबासाहेब खेडकर चंदनवारजी हे माझे अत्य साथी आहेत, माझे बंधू स्नेही आहेत, वडीलधारे माझे सहकारी आहेत. त्यांनी म्हटलं तर आशीर्वाद, म्हटलं तर एक प्रकारची शुभेच्छा, अभिष्टचिंतन केलेलं आहे. या सर्वांचं आपल्यापैकी अनेकांनी पुष्पहार दिले, अनेकांनी लेख लिहिले, तिथे कुंतीमगाशी मुर्दाबाद म्हटले, या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि मी एवढं सांगतो आपल्याला की मी ह्या सगळ्या या सगळ्या प्रेमाने भरावून जातो. काय बोलावं कळत नाही, शब्द सुचत नाहीत पुष्कळ वेळा मला. गेल्या वर्ष दोन वर्षामध्ये मी महाराष्ट्रातल्या जनतेचं प्रेम अगदी पावसासारखं हे भाग्य फार मोठं मानलं जातं. मी ते भाग्य, मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो अर्थात भाग्यवान मानतो स्वतःला. मी काही कमी भाग्यवान नाही मानत, पुष्कळ भाग्यवान मानतो. महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री होण्याचं भाग्य काही कमी महत्वाचं नाही, ईश्वरानं मला दिलं. मी आणखीन काय त्याला मागा, मी त्याचं फार आभारी. पण त्या सगळ्यामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की जनतेचं प्रेम ज्यांच्यासाठी आपण थोडीफार चाकरी करायचा प्रयत्न करतो त्यांचं प्रेम आहे. या भावने इतकी शक्ती दुसऱ्या कुठल्याही गोष्टीने मिळत नाही. मी त्याने अत्यंत मनाने मोठा असा ओझ झाल्यासारखं माझ्या मनावरती झालंय. माझं मन तृप्त आहे. ज्याला मनाची एक तृप्ती म्हणतात अशी संपूर्ण माझी तृप्ती मानवी लौकिक दृष्टीने जर बोलायचं झालं तर तशा अर्थानं माझ्या मनाची तृप्ती आहे. मी आणखीन काय मागावं व्यक्ती म्हणून, मला मागण्यासाठी राहिलेलं नाही. आपण आभार अभिष्टचिंतन करता. पण हे सगळं झाल्यानंतर ते एक गोष्ट सांगावी लागेल कारण ही व्यक्ती किंवा व्यक्तीचं नेतृत्व हे शब्द फार चुकीच्या अर्थानं वापरले जातात. म्हणून मी घाबरतो की ह्या गोष्टी आम्हाला जर कमी केल्या पाहिजे. माझे मित्र देशराजने सांगितलं की आता एक यशवंत सप्ताह म्हणून सुरू करा. अहो मी तर सरकारी कमिटी सुरुवात केली आहे की हल्ली सप्ताह आहेत ते कमी करायचा प्रयत्न करण्याकरता. आणखीन सप्ताह जर वाढायचा आपण प्रयत्न केला तर मला सांगावं लागेल, कृपापणे करू नका, काही सप्ताहाची जरूर नाही. हां तुम्ही जे काही सामाजिक दिन आर्थिक दिन जे करायचं आहे ते एक एक दिवस कशाला, दररोजच करूया ना कामं आपण सगळी. समाजाच्या वाढीची, आर्थिक वाढीची, शिक्षणाच्या वाढीची एक एक थोडंच असं काही एक दिवस एकादशी करून पुण्य जसं लागत नाही. पुण्य निर्माण होण्याकरता म्हणून दररोजचं जीवन पुण्याने घालवावं लागतं तेव्हा तसं पुण्य मिळतं. मी त्यांचा आभारी आहे, माझ्या प्रेमाने सूचना केलेली आहे देशराजने, मला कल्पना आहे. पण मला या कल्पनांना फारसं उत्तेजन नाही देता येणार कारण यांना फार चुकीच्या प्रथा पडतील. म्हणून मी त्या सगळ्या गोष्टीबद्दल आभारी आहे. पण मला एक विचार आपल्याला सांगायचा आणि माझं भाषण पुरे करायचं आहे. आणि तो विचार व्यक्तिपूजेचा नाही, कारण मी माझ्या जीवनाकडे सुद्धा थोडंसं प्रयत्न नजरेनं पाहायचा प्रयत्न करतो. हे की व्यक्तीचं जीवन नाही, एकाच्या कालखंडामध्ये अशी काही शक्ती जबरदस्त निर्माण होते, त्या शक्तीमुळं काही काही माणसांना मोठेपण सोडून जात. तशी गोष्ट घडली हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी. म्हणून एक नवा खंड निर्माण झाला हिंदुस्थानमध्ये आमच्या देशातल्या नेत्यांच्या कर्तृत्वाने पुण्याने. टिळक गांधींच्या युगामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली, त्याने असं वातावरण निर्माण केलं की त्या वातावरणामध्ये जो जो पुढे जाईल तो आपापल्या त्यांच्या त्या आशीर्वादाने पुण्याने मोठा होऊन गेला. माझ्यासारखा एक मनुष्य देश म्हणजे कळत नव्हता, सरकार म्हणजे कळत नव्हतं, समाजवाद राष्ट्रवाद या शब्द जर मला लिहायला सांगितले असते तेव्हा तर मी बरोबर लिहिले असते की नाही मला खात्री नाही. अशा वेळी मनाची उमेद आज्ञा केली की नाही काँग्रेसचा झेंडा राष्ट्रीय झेंडा खांद्यावरती घेतला पाहिजे. राष्ट्रीय झेंडा राष्ट्रीय तिरंगा खांद्यावरती घेतला आणि खेड्यातलं एक मोज या चळवळीमध्ये या यात्रेमध्ये सामील झालं. आणि त्यात सामील झाल्यामुळे मी आज या परिस्थितीला आलो अशी माझी स्वतःची भावना आहे. कारण ती एक प्रेरणा आहे, त्या युगाची प्रेरणा होती, एक जनस्वातंत्र्याची एक प्रेरणा होती, एक प्रकारच्या जनकल्याणाची एक प्रेरणा होती, एक प्रकारच्या समतेची प्रेरणा होती, एक प्रकारच्या लोकांच्या सामर्थ्याची प्रेरणा होती, त्या प्रेरणेशी मी एक रूप झालो, समरस झालो. तर आम्हाला जर काही करायचं असेल, कशाचं स्वागत, कशाचं करायचं असेल अभिष्ट चिंतन, तर त्या या पाठिंब्याच्या प्रेरणेचं केलं पाहिजे आहे. आणि आम्हाला हा प्रयत्न केला पाहिजे आहे की ही प्रेरणा गतिमान राहिली पाहिजे. ती प्रेरणा गांधीजी गेले पण थांबली नाही, वाढत गेली. तशी ही प्रेरणा जी आमच्या जीवनामध्ये निर्माण झाली आहे की जन मन जे जागृत झालंय, त्यातून जनतेचं समज, राष्ट्र स्वातंत्र्य मिळालं, आज त्यातून एक नवीन शक्ती निर्माण करून एक आर्थिक सामाजिक समानतेची आज संबंध देशामध्ये, आज मानवतेमध्ये, संबंध दुनियेमध्ये आज ते प्रश्न आहेत. आपण जर पाहिलं आज सकाळी बोलताना माझ्यात ती भावना मी सांगितली की संबंध दुनियेकडे जर आम्ही पाहिलं तर एक प्रकारची मनाला थरकाळ पुढावा अशी आज परिस्थिती आहे. प्रामाणिकपणानं कष्ट करून शांततेनं दुनियेमध्ये जगावं असे वाटणाऱ्या मानवतेला भीती वाटावी अशी परिस्थिती, मानवतेची संबंध दुनियेमध्ये आज परिस्थिती आहे. आज ही जे सामर्थ्य आहे किंवा ही जी दृष्टी आहे, ही दृष्टी दुनियेमध्ये कशी यशस्वी होईल, कशी आरोग्यशाली बनेल, कशी सामर्थ्यशाली बनेल, ती कशी पुढे पुढे जात राहील, हा विचार तुम्हाला मला केला पाहिजे आहे. मग महाराष्ट्रात तुम्ही असा, गुजरातमध्ये असा, नागपूरमध्ये असा, लावासमध्ये असा, कुठे अमेरिकेमध्ये असा, किंवा तिकडे रशियामध्ये कुठे असा, आज हा खरा मानवजातीचा खरा प्रश्न आहे. आणि त्या दृष्टीनं मला पावलं टाकली पाहिजे आहे. तुमचा माझा कोणताही पक्ष असू द्यात, तुमचा माझी कोणताही देश असू द्यात, तुमची माझी कोणतीही भाषा असू द्यात, कुठल्या राज्याचे मुख्यमंत्री असा किंवा प्रजाजन असा, आज हा मूळ विचार मनामध्ये ठेवून त्या मूळ विचाराशी आमचं वागणं, आमचं बोलणं, आमचं करणं सुसंगत आहे की नाही, हे विचार कुणामध्ये आमची पावलं टाकली पाहिजे आहेत, ही महत्वाची गोष्ट आम्हाला आमच्या देशामध्ये, आमच्या कामामध्ये आम्हाला परीक्षा करून पाहिली पाहिजे आहेत. मी त्या प्रेरणेचा सेवक आहे आणि ती प्रेरणा पार पाडण्याचा मार्ग आज आमच्या देशातली, देशाची एकता कायम टिकवली पाहिजे, तुमचं माझं कार्यक्षेत्र आहे. त्या कार्यक्षेत्रामध्ये या प्रेरणेतून येणाऱ्या जबाबदाऱ्या कोणत्या, त्याचा विचार करूया. माझ्या कल्पनेच्या प्रेरणातून येणाऱ्या आमच्या देशातल्या जबाबदाऱ्या आज महत्वाच्या माझ्या मताने या आहेत की आम्हाला आमचा देश कसा एक ठेवता येईल त्याचा विचार केला पाहिजे. आज या देशावरती महान संकट आहे. पहिलं महान संकट हे आहे, बाहेरूनची तर संकट आहेत, कुठे कुणी उत्तरेला कुणाच्या मनात पाप आहे, दक्षिणेला कुणाच्या मनात पाप आहे, आणखी शेजापाजारी कुणाकुणाच्या मनात पाप आहेत, त्या पापांची भीती वाटत नाही, इतरांच्या पापाची भीती वाटत नाही. जोपर्यंत तुमच्या माझ्या मनगटामध्ये आणि तुमच्या माझ्या मनामध्ये जेव्हा सामर्थ्य असेल तेव्हा इतरांच्या पापाची भीती वाटत नाही. भीती वाटते की या पापी नजरा आम्ही बंद केव्हा करू शकू, तर तुमचं माझं मन जर एक जिन्सी झालं असेल, तुमच्या माझ्या मनामध्ये जर काही सद्भावना असतील, तुमचं माझं जर मनगट जर एका सामर्थ्यानं जर बांधलं गेलं असेल तर मनही कशाची भीती वाटत. आज ती भीती तुम्हाला मला विचार केला पाहिजे आहे. त्या मी छोट्या छोट्या घोषणांनी मोठी माणसं तो छोट्या आग्रहाला बळी पडून आज चुकीच्या मार्गाला जातो की काय याची चिंता वाटायला लागते. असा प्रश्न निव्वळ मी काही इथल्या स्थानिक परिस्थितीला उद्देशून नाही बोलत. स्थानिक परिस्थिती त्यातला एक अगदी छोटा दुर्लक्ष करण्यासारखा भाग आहे. थोडीशी गडबड आज नागपूर शहरामध्ये काही लोकांनी करायचा प्रयत्न केला, मी नाही त्याची चिंता करत. चिंता अशा करता नाही कर की मी किती दुर्लक्ष नाही करणार, की असे कोणी दंगे करणाऱ्या माणसांना फार त्यांचं कौतुकही नाही करणार. त्यांना योग्य ठिकाणी कायद्यानं शासन करायचं असेल इतकं भरभक्कम शासन करण्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारने घेतली आहे. महाराष्ट्र सरकार काही घाबरून जाऊन काही असं गरजणार नाही, पण त्यांना फार मोठं बागुलबाव सगळं करून त्यांना घाबरून त्यांना काही फार मोठं करायचं मला काही प्रयत्न नाही. पण मी सांगतो आम्हाला प्रश्न आहे, आज देशामध्ये वेगळ्या वेगळ्या तरीच्या जाती जमात वाद वाढण्याचा प्रयत्न चालू होतो. हा भाषांचे आग्रह, प्रदेशांचे आग्रह, जमाजमातीचे आग्रह, हिंदू मुसलमानांचा वाद वाढवण्याचे त्या अशा तऱ्हेची जी काही परिस्थिती निर्माण होतीये, या सगळ्यातून हा देश एक जिन्सी राहील हा प्रयत्न करणं हे पहिलं काम तुम्हाला माझ्या तुमच्या माझ्या देशामध्ये करायचं. अलीकडे मी एका लेखकाचं पुस्तक वाचत होतं, त्याचे सगळेच विचार मला मंजूर आहेत, त्याने सगळ्यात केलेलं निवेदन किंवा इथलं परीक्षण बरोबर असं मी नाही मानत, पण त्यांनी एक गोष्ट सांगितली जी विचार करण्यासारखी आहे की पहिल्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतरची पहिली 10-12 वर्ष ही जशी आम्ही देशाची बांधणी करण्याच्या कामामध्ये होतो त्यामध्ये आम्हाला थोडंफार यश येत गेलं, पण आता यापुढची 10-15 वर्ष काही केस त्यांनी सांगितले, 1-2 दशकं आमच्या देशातली ही अत्यंत कठीण अशी दशक आहे. कारण लोकांच्या मनामध्ये आकांक्षा निर्माण झालेल्या, काही व्यक्तींच्या मनामध्ये महत्वाकांक्षा निर्माण झाल्या की जातीचं वजन वापरता येईल, भाषेचं वजन वापरता येईल आणि सत्तेचं गाठोडं काखेत मारता येईल अशा आकांक्षा निर्माण काही माणसांच्या मनामध्ये निर्माण झाल्या. या सगळ्यातून हा देश वाचवला पाहिजे आहे आणि हा सगळा देश एकत्र ठेवून त्याला प्रगतीच्या दिशेवर नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आहे. असा कठीण काळ देशाच्या पुढे आहे आणि या कठीण काळामध्ये या देशाची जिम्मेदारी पाहण्याचं काम तुम्हाला सर्वांच्यावरती आहे. तुमच्या आमच्या जिम्मेदारी ओळखल्या पाहिजे, हे काम पाहायचा प्रयत्न केला पाहिजे. ही पहिली जबाबदारी. दुसरी महत्वाची जबाबदारी, हे करत असताना आम्हाला आमच्या देशामध्ये लोकशाही ठेवली पाहिजे राहता. पण अशी दुबळी परिस्थिती निर्माण झाली, मी अवतीभोवती हिंदुस्थानच्या पाहायचा प्रयत्न करतो, पहा काय परिस्थिती आहे. असा एक देश नाही की ज्या देशामध्ये सत्तांचं अशी गडबडाट उडलेली नाही, अशी परिस्थिती नाही. खाली सिरोन पासून ब्रह्मदेश पासून असं तुम्ही भोवताली सगळा मजल मारत तुम्ही इजिप्त पर्यंत जा, प्रत्येक देशामध्ये दोन दोन क्रांत्या होऊन गेल्या गेल्या 10-12 वर्षामध्ये. 8 दिवस 15 दिवस महिना 2 महिन्याचे पंतप्रधान राहिलेत, उडून गेल्यात, नाहीतर वाऱ्यावरती सुटलेल्या पतंगासारखे वाहत गेलेत, पत्ता लागलेला नाही कुठे कुणाचा. कॉमनवेल्थच्या परिषदेमध्ये आणि हिंदुस्थानच्या परिषदेमध्ये मी गेल्या 12-15 वर्षाचा इतिहास पाहिला, एकच मुख्यमंत्री कायम आहे आणि तो म्हणजे हिंदुस्थानचा पंडित जवाहरलाल. बाकी सगळे बदललेत वर्षावर्षाने, 2-2 वर्षाने. आपण सगळ्या संबंध हिंदू संबंध दुनियेचा इतिहास काढून पहा, मी सांगतो ते मी खरं की खोटं आपल्याकडे. एक माणूस आहे की गेल्या 1943 सालापासून 1961 सालापर्यंत गेली 15 वर्ष हिंदुस्थानची नीती, हिंदुस्थानचा आवाज, हिंदुस्थानची भाषा, हिंदुस्थानचं काम एक मुखानं चालण्याचं आणि ते लोकशाहीच्या मुखानं चालण्याचा प्रयत्न आमच्या देशानं केलाय, तुम्हाला मला अभिमान वाटला पाहिजे. आणि हे काम आमच्या देशामध्ये आम्हाला काम ठेवायचा प्रयत्न केला पाहिजे. ही जी दुनियेमध्ये जी हवा वाढती आहे, तिला ह्या आशिया खंडातल्या देशामध्ये, तेव्हा कुठतरी छोट्या माणसांची ताकद आली की ती ताकद वापरली की हातात सुद्धा घेतली हे न करताना सामान्य माणसाची भावना, सामान्य माणसांची शक्ती, हा चुका होत असतील कदाचित, पण त्या चुका सांभाळून सुद्धा त्या चुकातून काही नवी शक्ती निर्माण करायचा प्रयत्न करणारी ही एक की लोकशाहीचं सामर्थ्य आमच्या हातामध्ये आलेलं आहे. ते लोकशाहीचं सामर्थ्य आम्हाला वाढवायचा प्रयत्न केला पाहिजे आहे. त्या लोकशाहीचं आणि लोकशाही मूल्यांचं आम्हाला आमच्या देशामध्ये रक्षण केलं पाहिजे आहे. पण नुसत्याच लोकशाहीचं रक्षण करता येणार नाही जर त्या लोकशाहीला जागत असलेल्या माणसाला त्याचं सामाजिक स्थान आणि त्याचं आर्थिक उत्थान जर आम्ही निर्माण करायची संधी दिली नाही तर ती लोकशाही सांभाळता येणार नाही. म्हणून तो लोकशाहीचा विचार आणि त्याच्या पाठोपाठ त्याच्या हाताशी हातात धरून चालणारा, त्या जनतेचं कल्याण करणारा समाजवादाचा विचार, यांची चिंता तुम्हाला मला ह्या देशामध्ये केली पाहिजे आहे. यशवंतराव चव्हाणांचं आयुष्य चिंतन म्हणजे मी असं मानतो आहे की देशाच्या एकतेची, देशातल्या लोकशाहीची आणि देशातल्या समाजवादी विचाराची आपण अविष्ट चिंतनाची जिम्मेदारी आपण स्वीकारतो आहोत. त्या विचारांचा मी पुजारी आहे, त्या प्रेरणेचा एक सेवक आहे. ही माझी भूमिका आत्ताच्या महाराष्ट्राच्या राजकारणातली आहे, माझी भूमिका देशाच्या राजकारणातली आहे. आणि मी आपल्याला असं करेन, वचन देईन, आपल्या या सगळ्या आशीर्वादाचं मी काय करणार आहे, ह्या आशीर्वादाचं ओझं मी कुठे घेऊन जाऊ, ह्या आशीर्वादाचं ओझं मी आपल्याजवळ ठेवणार आहे, सांगणार आहे. आपल्या आशीर्वादातून जी मला शक्ती मिळेल, जे सामर्थ्य मिळेल, ती शक्ती ते सगळं सामर्थ्य या 3 शक्तींच्या पूजेसाठी, पण या 3 शक्तींची पूजा शेवटी मानवतेच्या सेवेसाठी वापरायची आहे अशी माझी परंपरा आहे. मी गांधींच्याकडून जे शिकलो, मी महाराष्ट्रातल्या संतांच्याकडून आणि शिवाजीपासून ते लोकमान्य टिळकांपर्यंत अनेक परंपरातून निर्माण झालेल्या यातून जे शिकलो, मानवेंद्रनाथ राव यांच्यासारख्या एका बुद्धिमान विचारवंताच्या विचाराशी संबंध आल्यामुळं थोडासा शिकण्याचा जो काही प्रयत्न केला, आणि इतिहासाचा विद्यार्थी म्हणून इतिहासाचा जो मला काही अर्थ समजला त्यातून जे मी काही शिकलो, त्यातून माझी अखेरची निष्ठा ही मानवतावादाची निष्ठा आहे, मानवतेच्या कल्याणाची माझी निष्ठा आहे, आणि ती निष्ठा माझी मी हरू देणार नाही हे मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि मला अशी आशा आहे की तुमची माझी सगळ्या महाराष्ट्रामध्ये या सगळ्या, जो पण महाराष्ट्र माझं क्षेत्र म्हणून काम करतो तो पण मला हे निर्माण करायचा प्रयत्न केला पाहिजे आहे की या सगळ्या ज्या प्रेरणा, ही सगळी सामर्थ्य आणि सगळी ध्येय यांची पूजा करण्याचं जर तत्व आम्ही जर अंगीकारलाय तर महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती निर्माण केली पाहिजे आहे की या तत्वांची आणि या प्रेरणांची शक्ती महाराष्ट्रामध्ये एका जबरदस्त तऱ्हेने आम्ही निर्माण करू शकू आणि ती शक्ती वाढत राहील. ती वाढत राहील अशी परिस्थिती महाराष्ट्रावर निर्माण करायचं काम आम्हाला केलं पाहिजे आहे. ते जर आम्ही करू तर आम्हाला हिंदुस्थानची सेवा बरोबर चांगल्या तऱ्हेने करता येईल आणि तरच हिंदुस्थान हा मानवतेच्या त्या सेवेचं काम अधिक बलिष्ठ भावनेने करू शकेल अशी परिस्थिती आपण निर्माण करायचा प्रयत्न केला पाहिजे आहे. मी त्या तत्वाचा उपासक म्हणून काम करतोय. थोडंफार यश सुदैवानं दिलंय, परंतु यशाने भाळून जाता कामाने कदाचित अपयशी हाताशी येतं पुष्कळ वेळा, त्या अपयशाच्या वेळी मन हरू देता कामाने अशी माझी भावना मी या निमित्तानं व्यक्त करू इच्छितो. आणखीन काय बोलू आपल्यासमोर, मी आपला अत्यंत आभारी आहे, ऋणी आहे, भारावून जाऊन मी सांगतो आपल्याला की आपल्या आशीर्वादाने मला जी शक्ती मिळेल त्या शक्तीचा वापर मी जनसेवेसाठीच करीन असं परत एकदा मी आपल्याला माझ्यातर्फे वचन देतो आणि नागपूरच्या जनतेला विनंती करतो की आपण एकदा या नागपूर शहराचं वातावरण बदलण्याच्या कामाच्या बाबतीमध्ये मला त्याचं काय काय होऊन राहिलं तर बघत राहावं या भावनेतून आपण एकदा बाहेर आलं पाहिजे. ही मी आपल्याला सांगू इच्छितो की दंगलशाहीची वृत्ती वाढल्यानंतर अशी एकदा परिस्थिती येते की दंगलशाही नको म्हणणाऱ्या माणसांना ती आवडता येत नाही. कुठे तर तुम्ही जागा असून नाही तर थांबवलं पाहिजे, कोणतरी थांबवायचा प्रयत्न केला पाहिजे. मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्या तऱ्हेची गरजची भाषा वापरली जाते, ज्या तऱ्हेच्या टीका जरूर करा, कोण टीकेला घाबरून जातो, टीकेला नाही कोणी घाबरून जात. किंवा तुमचं म्हणणं असेल तर आमचा कुठे राजकीय क्षेत्रामध्ये पराभव करायचा जरूर करा ना, कोण त्याला नको म्हणून असं चालणार आहे. मी की ती गोष्ट नको म्हणून चालून चालणार नाही, जरूर आपण आमचा पराभव करू शकता, काही करू शकता. ज्या तऱ्हेच्या तऱ्हेच्या अभिव्यस्त गोष्टी बोलणं, व्यक्तींच्या निंदा करणं, मी असं सांगेन की निव्वळ माझीच निंदा करत असेल तर जरूर करा. मी एक अक्षर अवाक्षर नाही काढू इच्छित. त्याने काही मला काही दुखावत, परंतु पुन्हा कुणाची निंदा, स्त्री जातीची निंदा, ज्या तऱ्हेची भाषा वापरली जाते आणि या तऱ्हेची भाषा बोलली जाते आणि सहन केली जाते, मला आश्चर्य वाटतं, दुःख वाटतं या गोष्टीचं की कशा तऱ्हेनं आपण आपलं इथं जीवन वाढवणार आहात, कशा तऱ्हेनं आपलं आपण जीवन इथं संपन्न करायचा प्रयत्न करणार आहात, आपण इथलं एक मोठं त्यांना उच्च स्थान निर्माण करायचा प्रयत्न करतात, या पद्धतीने निर्माण होणार आहे, या तऱ्हेच्या गोष्टी करण्याने वाढून आम्हाला निर्माण करता येणार आहे मला वाटत नाहीये. आपण इथं विचार करा या गोष्टीचा. कुठलाही वाद आपला असू द्यात, कुठलाही पक्ष आपला असू द्यात, कुठलाही प्रदेश आपल्याला मागायचा असू द्यात, तर शेवटी आम्हाला हे निर्माण करायचं आहे का या भागामध्ये, आमच्या गावामध्ये आणि देशादेशामध्ये हे निर्माण करायचे. याच्यासाठी का गांधी लढले, याच्यासाठी का जवाहरलालजी झगडून राहिलेत, याच्यासाठी का टिळकांनी आम्हाला सांगितलं का आम्हाला आमचा देश स्वतंत्र केला पाहिजे, स्वराज्य आम्हाला पाहिजे, मला नाही वाटत आम्हाला याच्यासाठी करायचं. ठीक आहे, आपले आग्रह असतील, आपले मत असतील, आपण जरूर मांडायचा प्रयत्न करूया, पण काहीतरी एक सार्वजनिक जीवनाची उंची पाळायचा प्रयत्न आपण केला पाहिजे. मी माझ्यावरती टीका झाली म्हणून मी नाही सांगत, मी सांगितलं की आपण जरूर ज्याला टीका करतील त्यांनी, मी सांगतो की जर बाकीच्या गोष्टी जर बंद करणार असता तर माझ्यावरती आणखी लाख शिवाय जास्त द्या, मी तक्रार करणार नाही, पण बाकीच्यांना काही बाकीच्या महत्वाच्या मूल्यांची आपण जपणूक करायचा प्रयत्न केला पाहिजे. आता ज्यांना सांगायचं सांगून मी कंटाळलो, मी त्यांना सांगून काही उपयोग नाही आहे. त्यांना वाटतं की आपलं कौतुकच चाललेलं आहे, त्यामुळे ते जास्त फुशाल्यासारखे लोक होतात. मी आता आपण सामान्य माणसांना विचारणार आहे की या तऱ्हेची शक्ती जर आपण वाढून दिली तर सभ्यपणानं तुम्हाला तुमच्या मोहल्ल्या मोहल्ल्यावर राहणं जगणं अशक्य होणार आहे. ही गोष्ट सुद्धा आपण लक्षात ठेवली पाहिजे. एकदा किंवा ते बाहेर होण्या गोष्टीचा निषेध करायची प्रवृत्ती केली पाहिजे. आपण ठरवलं पाहिजे की ही गोष्ट नाही चालू देणार. आपल्या मोहल्ल्यामध्ये जरूर आपला एखाद्या कुठल्या तरी एखाद्या तत्वाची घोषणा करायची, जरूर घोषणा करा, पण त्या तत्वाची घोषणा करा. व्यक्तीची निंदा, घाणेरडा शब्द, घाणेरडा प्रचार, खोटा प्रचार, आम्ही लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य दिलेलं आहे, कागदावरती शाहीनं काही वाटलं ते छापता येतं, वाटेल त्या हव्या त्या गोष्टी निंदा प्रचूर छापायच्या, खोट्या बातम्या प्रसंग करायच्या, याने यशवंतराव चव्हाणाला आपण नाही नाहीचं करू शकणार. मी सांगू इच्छितो आपल्याला, विरोधी पक्षाने सांगू इच्छितो की या निंदेने यशवंतराव चव्हाण वाढलेले आहे आतापर्यंत. आणि परत मी आपण सांगतो की अशा तऱ्हेच्या गुंडगिरीच्या भाषेने विदर्भ मिळणार नाही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. मला स्वपणाने गोष्ट सांगितली पाहिजे, कोणी घेऊ शकणार नाहीये. हां, आपलं काही तत्व असेल त्या तत्वाची आपण जरूर प्रेरणा करा. कुणी विदर्भवादी असेल, कुणी महाराष्ट्रवादी, कुणी आणखीवादी असतील, पण या तऱ्हेच्या दबावाने, या तऱ्हेच्या भाषणाने ह्या गोष्टी घडवता येणार नाही अशी आताची हिंदुस्थानची परिस्थिती आहे. आणि म्हणून त्या गोष्टीकरता मला सांगायचं आहे की जरूर आपण लोकांचं मत प्रवर्तन करा आणि आपला जे करायचं असेल ते आपण जरूर करू शकता. महाराष्ट्राचं मन वळवा, हिंदुस्थानचं मन वळवा, आणि काय आपल्याला हिंदुस्थानच्या नकाशाचे आणखीन 50 तुकडे करायचे असतील मला त्याच्या आड यायचं कारण नाही आहे. पण मी एक गोष्ट सांगू इच्छितो की दबावानी, दंगेशाहीनी एकमेकाच्या जी काही महत्वाची मूल्य आहेत त्या महत्वाच्या मूल्यांचा अपमान करून कुठल्या गोष्टी करता येणार नाही. आणि अशा तऱ्हेची दंगलशाही या नागपूर शहरामध्ये चालू देण्याकरता महाराष्ट्राच्या गृहमंत्रीपद मी स्वीकारलेलं नाही, मला सांगितलं पाहिजे आहे, किंवा ते योग्य वेळी या गोष्टी दखल घेतली पाहिजे आहे, पण मला त्यामध्ये जनतेचं सहकार्य पाहिजे आहे. जो पण जनतेला त्यातल्या काही लोकांना त्यातल्या कौतुकाची गोष्ट आहे, पण मलाही पाहिजे आहे जनतेला किती दिवस कौतुक करायचं येते. एकदा किंवा तर तेही म्हणत असतील की एकदा बंद केलं पाहिजे आहे, त्याची मी वाट पाहून राहिलं. आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची आहे की मला इच्छा होती टाळायचं हे बोलायचं, पण एकदा एकदा आलंय मनामध्ये एकदा साफ किंवा तर केलं पाहिजे आहे. पण मला हे साफ करणं गोष्ट सांगितली पाहिजे आहे की या तऱ्हेच्या ज्याना ज्याना ज्या महत्वाच्या मूल्यांची आठवण असते असं म्हणता कामा नाही की नाही, हे आमचं नाही म्हणणं, हे बाकीच्या लोकांनी केलं. अशा तऱ्हेच्या मुत्सद्दीगिरीने राज्यकारभार नाही चालवता येणार, अशा तऱ्हेच्या मुत्सद्दीगिरीने नवीन राज्य निर्माण नाही करता येणार. असेल तर त्या गोष्टी जिम्मेदारी घेतली पाहिजे आहे, जनतेचं पुढारी पण करायचं असेल तर जनतेच्या चुकांची जबाबदारी घेतली पाहिजे आहे आणि चुकातून जनतेला बाहेर काढायचा प्रयत्न केला पाहिजे आहे. चांगल्या गोष्टी करण्याकरता म्हणून आपण पुढे येणार आणि सांगणार की हे काम करण्याकरता मी पुढे आहे, पण हा दंगा करणारे लोक नाही, हे बाकीचे दुसरे लोक कोणतरी चालले आहेत. हा गनिमी कावा, हा गनिमी कावा नाही साहेब, मला गनिमी कावायचं तंत्र चांगलं माहिती आहे. ज्या घरी मी सह्याद्रीमध्ये गणि मी कावा खेळला त्या सह्याद्रीत मी वाढलोय, लहानाचा मोठा झालं, लाल माती आणि तिथलं पाणी मी काढलं, मला त्याची नाही माहिती, मला तिची नाही भीती वाटत आहे गणि मी कावाची, पण हा अप्रामाणिकपणा आहे. तुम्ही सांगणार की एका बाजूने एक आमचं नवतत्व आहे, चांगल्या तत्वाकरता विदर्भ पाहिजेला आहे, मी भाषा ती समजू शकतो, पण ज्या तऱ्हेची निंदा चाललेली आहे, ज्या तऱ्हेचं एक प्रकारचा जे काही डिसेन्सी ज्याला म्हणतात कमीत कमी ही जी ते पाळली जात नाही, या तऱ्हेच्या तत्वाने जर नवी राज्य निर्माण होणार असती तर हिंदुस्थान 5 मिनिटं टिकणार नाही हिंदुस्थान म्हणून, ही गोष्ट मला समजून घेतली पाहिजेल आहे. आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं की अशा तऱ्हेच्या गोष्टी कदाचित मला वाटतं की फार काळ जातील, फार काळ चालणार नाही त्या गोष्टी, ही गोष्ट मला साफ सांगितली पाहिजे आहे. पण माझ्या मनाची त्यातली काय खंबीरता आहे ती खंबीरता मी सांगू इच्छितो. महाराष्ट्रातली काँग्रेस या भक्तीमध्ये निष्ठेनं उभी राहिलेली आहे, खंबीरतेनं उभी राहिलेली आहे, महाराष्ट्र चालवण्याकरता महाराष्ट्र राज्याची जिम्मेदारी घेतली आहे, महाराष्ट्र राज्य फोडण्याकरता नाही जिम्मेदारी घेतलेली. कुणीतरी काकेत कुणीतरी कोणाच्या कानात काहीतरी बोलत असेल, कानाकानात बोलण्याची राजकारण संपलेली आहेत. जर बोलायचं असेल तर मैदानातून बोललं पाहिजे की आम्ही गोष्ट घडणार आहे आणि ती गोष्ट घडण्याकरता. मी मैदानातून वारा सांगतोय की महाराष्ट्राचं राज्य चालवण्याकरता आणि टिकवण्याकरता या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची मी जिम्मेदारी घेतली आहे आणि या महाराष्ट्र राज्याची नौका कुणी बंद करू शकणार नाही अशा आत्मविश्वासानं मी नागपूरच्या भूमीवरती बोलतोय. माझ्या मनामध्ये एक आत्मविश्वास आहे, अहंकार नाहीये, पण माझ्या मनामध्ये एक आत्मविश्वास आहे जनतेचा प्रतिनिधी म्हणून. आणि म्हणून सांगतो की मराठी जनतेचं जीवन जे एक झालेलं आहे गंगेच्या ओघासारखं, तो गंगेचा ओघ बंद करण्याची शक्ती आज हिंदुस्थानमध्ये नाही आहे. जनतेचं जीवन आहे ते, कुणी व्यक्तीनं दिलेलं जीवन नाही आहे ते, कुणाच्या मेहरबानीनं चाललेलं नाही आहे, कुणा चार व्यापाऱ्यांच्या कृपेनं चाललेलं हे जीवन नाही आहे, कुणाची तरी लहर आली म्हणून चाललेलं जीवन नाही आहे. इथं काही नवीन सामर्थ्य निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याकरता निर्माण झाली गोष्ट आहे. आणि हे गंगेचं ओघ, हे गंगेचं जीवन, हे पुढे पुढे जाईल हे बंद करू शकण्याची शक्ती आज अशा अपवित्र गोष्टीचं निर्माण होऊ शकणार नाही, ही गोष्ट मला आग्रहानं सांगायची आहे. ज्यांना विरोधाची भावना असेल त्यांनी जरूर विरोधाची भावना करावी, काही गोष्टी करायच्या असतील त्या कराव्या, त्यांच्याशी मुकाबला करण्याची माझी तयारी आहे हे मी आपल्याला सांगू इच्छितो. मी काही घाबरून जाण्याकरता इथं आलो नाही आहे, पण मला लोकशाहीची काही मूल्य सांभाळायची आहेत आणि ती लोकशाहीची मूल्य सांभाळावीत म्हणूनच त्या गोष्टी मी आज आपण मांडलं आहे. जर कुणाच्या मनाची शंका असतील की काँग्रेसमध्ये राहून संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर आम्ही काहीतरी वेगळ्या तऱ्हेचं काहीतरी एक विदर्भाचं राजकारण करू, ते दिवस संपलेले आहेत. वेद्याच्या मुलखात नंद्रनाथी माणसं राहत आहेत, त्यांनी आपल्या मनाचा तो भेद सोडून द्यावा. काँग्रेसमध्ये राहायचं असेल तर संयुक्त महाराष्ट्राचं राज्य चालवण्याकरताच काँग्रेसमध्ये राहता येईल. काँग्रेसमध्ये राहून हा दुहेरी डाव खेळता येणार नाही. असतील एक वेगळे विदर्भवादी कोणी असतील, जरूर होते, माझे अनेक मित्र विदर्भवादी होते, पण तो जमाना संपला विदर्भवादी असण्याचा जमाना. जेव्हा महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर जो मनुष्य काँग्रेसमध्ये राहिलाय तो महाराष्ट्रवादी आहे हे धरून मी चाललोय. त्याला महाराष्ट्राचीच चाकरी करावी लागेल. ज्या दिवशी महाराष्ट्राची चाकरी करण्याचं मनातनं जाईल त्याशी काँग्रेसच्या बाहेर त्याला जावं लागेल. ही साफ गोष्ट म्हणजे आपण असं सांगितली पाहिजे आहे. या संबंधाने कुठली शंका बाळगायचं कारण नाहीये, ही स्पष्ट भूमिका मला सांगून. पण या बाबतीमध्ये कॉम्प्रोमाइज नाहीये माझ्या मनामध्ये, एक एक किंचित तसुभर माझ्या मनाची शंका नाहीये की या बाबतीमध्ये कुठेही कधी तडजोड होणार नाही. या बाबतीमध्ये कुणी किती बहादूर असू द्यात, कुणी किती इलेक्शनच्या आणि याच्या भीतीसमोर, मी इलेक्शनच्या गोष्टी करता इलेक्शन जिंकायचं मलाही तंत्र माहिती आहे. मी सांगू इच्छितो बोलायला ओव्हर आले तर मला साफ याचा मनातला विचारावा, याचा साफ केलाच पाहिजे हा. मी अशा कुठल्या तरी या जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या आणि तालुका काँग्रेस कमिटी यांच्या आडल्या छोट्या छोट्या गटबाजीला घाबरून काम करणारा माणूस नाही की इलेक्शनला काही घडणार आहे म्हणून. माझी खात्री आहे, मी जाईन, मराठी भाषा बोलणारा माणूस आहे, त्याच्या मनातला जो ज्ञानेश्वर आहे, त्याच्या मनातला जो रामदास आहे, त्याच्या मनातला जो तुकाराम आहे, त्याच्या मनातली जी मराठी माऊली आहे ती जागी करण्याचा माझ्या रक्तातला शेवटचा थेंब आहे तो मी प्रयत्न करीन आणि मराठी भाषेचं राज्य यशस्वी करायचा प्रयत्न करीन. त्यांना मला भीती नाही आहे की कुणाच्या हातातला तराजून कुणाची तिजोरी माझ्या आड या कामाच्या आड येईल अशी भीती बाळगून काम करत नाही. हा मला चार माहिती असं म्हटलं जातं, परत एकदा नागपूरच्या भूमी सांगितलं पाहिजे की हे करण्यामध्ये मला किती मराठ्यांचं राज्य निर्माण करायचं आहे असं चोरटं बोललं जात. मला आपल्याला मी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जाहीर चौकशी करून घ्यायला तयार आहे. ज्या दिवशी एका जमातीचं राज्य निव्वळ एखाद्या गटाचं राज्य निर्माण करायचा प्रयत्न झाला असं सिद्ध होईल त्या दिवशी मी महाराष्ट्रातल्या जनतेसमोर स्वतःची जाहीर चौकशी करून जनता देईल ती शिक्षा घेण्याचं व्रत घेऊन या राज्याची जिम्मेदारी पत्करलेली आहे. मला कुठल्याही जमातीचं राज्य करायचं नाही. मला महाराष्ट्रातला सुद्धा निव्वळ मराठी भाषा बोलणाऱ्यांचंच वर्चस्व निर्माण करायचं आहे असंही पाप माझ्या मनाशी नाही. मुंबई शहरामध्ये हजारो भाषा बोलणारी माणसं आहेत, गुजराती आहेत, सिंधी आहेत, मुसलमान आहेत, इंग्रजी आहेत, फ्रान्स बोलणारी आहेत. त्या मुंबई शहर या नागपूर शहरामध्ये माझे अनेक हिंदी भाषिक भाऊ आहेत. अरे हिंदी भाषा आमची भाषा आहे, राष्ट्रभाषा म्हणून तिला आम्ही शिरोधार्य केलेली आहे. हिंदी भाषेबद्दल काही आमच्या मनाबद्दल काही राग आहे मुळीच नाही आहे, पण जरा मराठी भाषेबद्दल जरा प्रेम ठेवा एवढंच आमचं आग्रहाचं म्हणणं आहे.
असं का वाटतं? आम्ही जर राष्ट्रभाषांचं हिंदी स्वीकारली तर हिंदी बोलणाऱ्याला जर वाटलं की अरे ही आपली छोटी बहीण आहे मराठी भाषा, तिथे जरा राज्य चाललंय, धाकट्या बहिणीच्या संसाराला मदत करणारी मोठी बहीण जर नसली मग ती बहीण कशी म्हणावी असं नाही का माणसाच्या मनाची विचार आहे? जरा करा ना विचार, जरा एकमेकाशी प्रेमानं वागायचा जरा विचार करा आणि जरा या बाहेर असा मोकळ्या मनानी की एकदा काय होता एकदा महाराष्ट्रातल्या माणसाच्या मनाशी मिळून जायचा प्रयत्न करूया, अशा भावनेने आपण काम केलं पाहिजे अशी माझी भावना. आणि म्हणून मला असं आपल्याला सांगायचंय की ही गोष्ट साफ झाली, आपण मला इथं बोलवलं, माझा सत्कार केलात, माझं अभिष्टचिंतन केलं, यशवंतराव चव्हाण यांचं केलं तुम्ही मानत नाही. आजच्या घटकेला 1961 मार्च महिन्यामध्ये जेव्हा तुम्ही माझा सत्कार करतात त्याची पहिली जिम्मेदारी ही आहे की संयुक्त महाराष्ट्र म्हणून नवीन महाराष्ट्राचं जे राज्य चाललंय ते राज्य यशस्वी करण्याची जिम्मेदारी आपण घेतली आहे. ज्यांनी ज्यांनी त्याला पाठिंबा दिला त्यांची सगळ्यांची जिम्मेदारी आहे आणि तुम्ही ते स्वीकारलंय, तुम्ही ते मला वचन दिलंय असा त्याचा अर्थ या अभिष्टचिंतनाचा मी अर्थ धरून चाललोय. परत नागपूरहून उद्या दुपारी जेव्हा मी जाईन तेव्हा हे आपलं वचन असतं. 10 माणसं असू द्यात, 50 माणसं असू द्यात, एक जीवाची एक मनाची 50 माणसं दुनियेचा इतिहास बदलतात असा इतिहासाचा माझा अर्थ माझ्या ध्यानामध्ये राहिलेला आहे. आणि म्हणून मी त्या संबंधानं आता काही पाठीमागे आकडून मला स्वतःचा विश्वास, मी यामध्ये बोललो यामध्ये कुणाचा अपमान करण्याची वृत्ती असं नव्हे, पण जरूर एक इतिहासानं आलेली जिम्मेदारी स्वीकारलेली आहे आणि ती स्पष्ट करण्याकरता म्हणून मी या गोष्टी आपल्यापुढे मांडायचा प्रयत्न करतोय असा हा एक विचार मला या निमित्तानं आपल्याला सांगितला पाहिजे. मी साफ बोललो, कुणाच्याबद्दल रागानं बोललो नाही, मला माझ्या सगळ्या मित्रांचा विश्वास आहे म्हणून मी बोललो. माझे सगळे साथी आहेत, माझे मित्र कन्नमवारजी आहेत, माझे मित्र आबासाहेब खेडकर आहेत विदर्भातले, मराठवाड्यातले माझे मित्र गाडे आहेत, इथं अनेक माझे भावासारखे मित्र आहेत. मी गेल्या 4-5 वर्षात जर काही मिळवलं असेल तर हे मिळवलं की मी अनेक मित्र मिळवले. माझं मुख्यमंत्रीपद जाईल पण माझी मैत्री नाही जाणार असं मला मला नेहमी माझी श्रीमंती मोठी झाली याकरता अशा करता मला वाटतं. मी मुख्यमंत्री नसताना सुद्धा जर विदर्भात आलो तर माझी खात्री आहे की न सांगता प्रत्येक गावात गेलो तर मला माझा तिथे एक मित्र निर्माण झाला आहे अशी भावना माझ्या मनाशी मी निर्माण परत घेऊन माझ्या करायचा प्रयत्न करून राहिलो. असे भावासारखी प्रेम करणारे माझे साथी आहेत, शेषराव वानखेडे आहेत, वसंतराव नाईक आहेत, काजी किती सांगू, नवीन तरुण मंडळी जी आज माझ्या मंत्रिमंडळातले माझ्या मी जसं मंत्रिमंडळ म्हणजे काही जसं असा अधिकारच नाही, माझं जे मित्रमंडळ आहे अशा पद्धतीने मी वागायचा प्रयत्न त्यामध्ये करतो. छोटे छोटे तरुण माझे कार्यकर्ते त्यामध्ये आले होते, एकेकाळी प्रत्येकाचा काही वेगळा वेगळा आग्रह होता. आज सगळ्यांनी आम्ही एक मुखानं ठरवलेलं आहे की नाही आता एक मराठी जनतेची ही पंढरीची वाणी मराठी जीवन संपन्न करण्याच्या कामामध्ये वाणी असं सांगितलं कन्नवारजींच्याप्रमाणे की त्यांनी विचार करावा रत्नागिरीचा आणि आमच्यातला कोणतरी विचार करावा चांदा भंडाऱ्याचा अशी कामाची वाटणी करायचा मी प्रयत्न करतो. त्यांनी बंधूसारखं माझ्यावरती प्रेम केलं म्हणून या सगळ्या मंडळींचे मला आभार मानले पाहिजे. कन्नवारजींच्या आग्रहामुळे मी खरं म्हणजे आज त्या नागपूरच्या समारंभाला आलो, त्यांचा आग्रह होता की नाही तुम्ही आलं पाहिजे. आणि गेली 4-5 वर्ष त्यांनी जे प्रेम मला दिलं माझ्यापेक्षा वयानं मोठ्या, माझा 48वा खरं म्हणजे समारंभ कन्नवारजींनी 60 वर्ष केव्हा संपवलं होता पत्ता मला त्यांनी दाखवू दिला आणि माझा मात्र 48वा समारंभ करतात मी म्हटलं बरी अन्याय चालला माझ्यावरती. पण त्यांचं प्रेम, त्यांचं जे प्रेम आहे त्या प्रेमाचं मी फार भुकेला. आणि त्यांच्यासारख्या माणसाने एक वेळ प्रामाणिकपणे असं वाटलं तिथं विदर्भ आता खटपट करावा, एकदा त्यांनी तो प्रयत्न करून बघितल्यानंतर आज ते असते प्रामाणिकपणा म्हणतात की आज महाराष्ट्राचं राज्य चाललं पाहिजे आहे ही भूमिका घेऊन ते कामाला लागले तर तिथे आपल्या काही लोकांचा आग्रह नाही म्हणजे अहो असं नाही कन्नवारजी म्हणा म्हणजे तसं काही कन्नवारजी म्हणा तसं काहीतरी आहे त्यांच्या मनातला त्रास आणण्याकरता कन्नवारचा पडदा घ्यायचा त्यांना काय कारण आहे. कन्नवारजींचं मन मला जास्त माहिती आहे इतरांच्यापेक्षा, शब्दाचा सच्चा दिलदार मित्र आहे तो. एकदा एक गोष्ट सांगितली सामान्य माणसातनं जनतेची सेवा खर्च करता सत्तेपर्यंत पोहोचलेला तो माणूस आहे, तो काहीतरी एक दिलाचा काहीतरी एक मैत्रीचा माणूस आहे, कमी बोलणारा माणूस आहे, शहाणा मनुष्य आहे, हिशोबानं बोलणारा माणूस आहे, तो बोलत नाही त्याचा गैरफायदा घेण्याचा काही माणसाने जर प्रयत्न केला तर ते गैर होणार आहे. आणि म्हणून मला सांगायचं की माझ्या मंत्रिमंडळामधली माझी सगळी मित्रमंडळी आम्ही काही निवड एकमेकाचे मित्र म्हणतो तर आम्ही किती एक नवीन आमचं मंत्रिमंडळ चांगलं चालतं आहे याचं कारण कधी आम्ही निवड काही अधिकाऱ्याची वाटणी केली असं नव्हे. मी सांगू इच्छितो आपणाला की अगदी सख्या भावाच्या प्रेमाने आम्ही एकमेकाचं बोलतो बसतो एकमेकाचे दोष काढतो गुण काढतो जवळ बसायचा प्रयत्न करतो. म्हणून महाराष्ट्र राज्याचं मंत्रिमंडळ आज बरं चाललं असं जे ऐकतोय ते खरं कारण आमच्यामध्ये आम्ही ते भावाभावांचं नातं निर्माण केलं आहे. या भावाभावांच्या मैत्रीला दृष्ट लावायचा कोणी जर प्रयत्न केला तर मला त्याला सांगायचं आहे की त्या दृष्टीला माझं इडापिडा टळो असं म्हणणं की दुसरं काय असतं दुसरं मार्ग. आपल्या या प्रेमाबद्दल आणि या सगळ्यांच्या मैत्रीबद्दल माझे मित्र गावंड्यांचे मला आभार मानले पाहिजे. तुमच्या नागपूर शहराचे फार गेले 2 महिने मी त्यांना सांगत होतो तुम्ही मला संकटात टाळू नका. त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये आग्रह करून मला या समारंभाच्या संकटातच म्हटलं पाहिजे. पहा किती कठीण बाबत आहे, सगळ्यांनी स्तुती करावी आणि मी ते ऐकत बसावं इथे मोठं कठीण आहे. असं वाटतं की हा मनुष्य मोठा मनुष्य अहंकारी असले लोक म्हणतील की आपली स्तुती करतात आणि आपला ऐकत निवांत बसला हा कधी अहंकारी मनुष्य असला पाहिजे किंवा भोजन असला पाहिजे. मी सांगतो नेहमी की सगळी स्तुती चालली म्हणजे मी सांगतो की बाबा आपण भोळे नाही, आपण अहंकारी नाही आहे असं काही सगळं खरं मानायचं आपल्याला कारण नाही आहे. मी आपल्याला सांगतो की आपण सगळं कृपापण्याचं खरं मानू नका, योग्य असेल ते घेऊन जा. शेवटी महाराष्ट्राचं बरं करायचं, जनतेचं बरं करायचं, भारताचं बरं करायचं हा एक विचारच आपल्या मनाशी आपण घेऊन चालला. बस मला एक एवढ्या सगळ्या जनतेच्या प्रेमाच्या प्रसंगी एका गोष्टीची आठवण केली पाहिजे, मला स्मृती केली पाहिजे. आज सगळं माझं सगळं हे सकाळपासून लिहिलेलं मी वाचतोय. काय लोक लिहितात ते समजून घेऊन थोडंफार वाचतोय, दुसके वाचत नाही असं म्हणणे बैर नाही आहे. मला माझ्या दूर गावी असणाऱ्या माझ्या म्हाताऱ्या आईची मला आठवण होते. आज या सगळ्या प्रेमाला पोहोचवण्याचं श्रेय माझ्या त्या अडाणी. आज दुनियेमध्ये काय चाललंय त्याचा काही फारसं कळत नाही. मी आज तिचा धाकटा मुलगा मुख्यमंत्री आहे, मुख्यमंत्री म्हणजे काय तिला आजही माहिती नाही आहे विचारलं. त्याला एवढंच वाटतं की आपला मुलगा कुठल्या तरी नोकरीवरती आहे आणि ती नोकरी खूप त्याला प्रवास करायला होती असते की ती नोकरी आहे अशी तिची समजूत आहे. आज त्या माझ्या म्हाताऱ्या आईची मला आठवण होते. तिची पुण्याई, तिचा साधेपणा, तिचं प्रेम, तिने शिकवलेले लहानपणचे 4-2 छोटे छोटे गुण हेच माझ्या जीवनामध्ये मला उपयोगी पडलेले आहेत. तिला नमस्कार करतो माझं भाषण पुरवतो.